आकाशवाणी पुणे वैष्णवी कारंजकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक रोख्यांसंबंधीची सर्व माहिती 3 दिवसात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बाल सिंग चहल यांना तत्काळ हटवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं मत. आणि सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून बंगळुरूपर्यंत विमानसेवेला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. निवडणूक रोख्यांसंबंधीची सर्व माहिती येत्या 21 तारखेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल स्टेट बँकेला दिले. रोखे खरेदी करणारा आणि हे रोखे वटवणारा राजकीय पक्ष यांची माहिती उघड होईल असा रोख्यांचा क्रमांक जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तात्काळ हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. याशिवाय स्वतःच्या मूळ जिल्ह्यात किंवा 3 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेले महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महापालिकेचे उपायुक्त यांचीही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. या सर्व बदल्यांची माहिती आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कळवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव एस के दास यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगानं 22 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवूनही संबंधितांच्या बदल्या केल्या नाहीत त्याबद्दल निवडणूक आयोगानं स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंबम यांनी काल मुंबईत मंत्रालयात नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेतली. 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदानाचं वेळापत्रक, निवडणुकीसाठी विविध पातळ्यांवरची सज्जता यासह निवडणूक प्रक्रिया, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, खर्च याविषयीचे नियम आणि तरतुदींविषयी सविस्तर माहिती त्यांनी राजकीय प्रतिनिधींना दिली. राजकीय पक्षांनी नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं. तसंच निवडणूक यंत्रणेकडून आवश्यक सर्व सहकार्य दिलं जाईल असं आश्वासनही चोक्कलिंगम यांनी दिलं. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काल राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राजकीय पक्षांनी बूथनिहाय प्रतिनिधी नेमावेत असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मतदार यादीत नाव असल्यास 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्रावर मतदान करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनीही काल माध्यमांशी संवाद साधला. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाभरात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धुळ्याच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा आहिरे आणि अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. महायुतीचं जागावाटप सन्मानजनक पद्धतीनं आणि समन्वयानं होईल आणि लवकरच ते जाहीर होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात महायुती 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या रविवारी मुंबईत झालेल्या सभेत उपस्थित नेत्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता अशी टीका त्यांनी केली. सर्वच घटकांसाठी सरकारनं वेगवान निर्णय घेत गेल्या 2 वर्षात राज्याची प्रगती साधली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महायुतीच्या बैठका सध्या सुरू असून लवकरच सर्व जागा जाहीर होतील अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात दिली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुटुंब संवाद दौऱ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं काल भेट देऊन सभा घेतली. शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा, पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्या गद्दार पक्षाला निवडून देऊ नका असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील एएफएमसी म्हणजेच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते काल सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं. 1 जुलै 2022 ते 30 जून 2023 या कालावधीत महाविद्यालयानं केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं. एएफएमसीचे संचालक आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल आणि सुभेदार मेजर आर के सिंग यांनी जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते हे सन्मानपत्र स्वीकारलं. गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एएफएमसीला मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला होता. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका परिसंवादात सहभाग घेतला. चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम या विषयावरचा हा परिसंवाद विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागानं आयोजित केला होता. अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान आहे, यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं मत जनरल अनिल चौहान यांनी यावेळी व्यक्त केलं. चीनच्या भूराजकीय उदयाबरोबर चीनशी असलेला सीमावाद अधिकच तीव्र होणार आहे, याला तोंड देण्यासाठी भारतीय सेनादलं अधिक प्रबळ होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. जागतिक घडामोडींचे अभ्यासक तज्ज्ञ तसंच सामरिक क्षेत्रातील संस्थांनीही चीनवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असं मत जनरल चौहान यांनी व्यक्त केलं. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं दिला जाणारा दिदी पुरस्कार यंदा प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे जोशी यांना प्रदान केला जाणार आहे. उद्या म्हणजे 20 मार्चला पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल अशी माहिती संयोजन समितीच्या सदस्य मनीषा निश्चल यांनी काल पुण्यात दिली. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीशी संवाद साधताना विभावरी आपटे जोशी म्हणाल्या,
पंडित हृदयनाथ मंगेशकरांकडून जेव्हा कळलं या पुरस्काराबद्दल तेव्हा खरं तर काही क्षण मला काही सुचत नव्हतं आणि त्यानंतर प्रचंड टेन्शनच आलं मला, कारण माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे असं म्हणून मी, कारण दिदींच्या नावाचा पुरस्कार आणि तोही मंगेशकर कुटुंबियांतर्फे देण्यात येतो, कारण दिदींचं गाणं लहानपणापासून ऐकतच मोठी झाले म्हणून मी नकळत त्या गाण्याचे संस्कार झाले ते समजण्याचा प्रयत्न करून मी आजतागत गायचा प्रयत्न करते, असाच प्रयत्न करत राहीन. आणि पंडितजींकडनं तर गाणं शिकायची संधी मला मिळाली, ह्या दोन गुरूंची नावं या पुरस्काराशी जोडली गेली, दिदींच्या नावाचा आणि पंडितजींतर्फे मंगेशकर कुटुंबियांतर्फे असा हा पुरस्कार आहे, तर माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि ही ईश्वराची कृपाच आहे असं मी समजते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरून बंगळुरू पर्यंतच्या विमानसेवेला कालपासून सुरुवात झाली. चिपी हैदराबाद सेवेला आजपासून सुरुवात होणार आहे. बंगळुरूसाठी सोमवार शुक्रवार आणि शनिवारी तर हैदराबादसाठी मंगळवार आणि रविवारी चिपी विमानतळावरून उड्डाण होईल. यापूर्वी फक्त मुंबईसाठी चिपीवरून विमानसेवा सुरू होती, पण आता बेंगळुरू आणि हैदराबाद ही शहरं विमानसेवेनं जोडली गेल्यानं सिंधुदुर्गवासियांची तर सोय होईलच आणि त्याचबरोबर इथल्या पर्यटनालाही चालना मिळेल. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार फाट्याजवळ रविवारी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूरहून भरधाव वेगानं जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकनं रस्त्याकडेला थांबलेल्या सर्व मजुरांना क्षणार्धात उडवलं आणि टेम्पो जवळपास 100 फूट लांब फरफटत गेला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हॉकी मिझोरम संघानं काल मेजर ध्यानचंद मैदान गाजवलं. हॉकी मिझोरमनं बलाढ्य हॉकी पंजाबचा 4-2 असा धक्कादायक पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरी गाठणारा मिझोरम हा 7वा संघ ठरला. दरम्यान आसाम हॉकीनं पांडिचेरी संघाचा पराभव केला तर गोवन्स हॉकी आणि हॉकी चंदीगड यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. निवडणूक रोख्यांच्या संबंधीची सर्व माहिती 3 दिवसात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बाल सिंग चहल यांना तात्काळ हटवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. अस्वस्थ शेजार हे भारतापुढचं मोठं आव्हान असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं मत आणि सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून बंगळुरूपर्यंतच्या विमानसेवेला सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.